मेरा शहर
Meine Stadt.
लिसा और पॉल अपनी छोटी खूबसूरत शहर में नई बनी लाइब्रेरी, पुराने बाजार और प्रभावशाली टाउन हॉल की खोज करते हैं।
Lisa und Paul erkunden die neu gebaute Bibliothek, den alten Marktplatz und das beeindruckende Rathaus in ihrer kleinen, malerischen Stadt.
Lisa नई लाइब्रेरी देखने का इंतजार करती है।
Lisa freut sich darauf, die neue Bibliothek zu sehen.
Paul पुराने बाजार के लिए उत्सुक है।
Paul ist neugierig auf den alten Marktplatz.
पुराने बाजार में कई कहानियां हैं।
Der alte Marktplatz hat viele Geschichten.
नया टाउन हॉल बहुत आधुनिक है।
Das neue Rathaus ist sehr modern.
Lisa और Paul अक्सर छोटे शहर में जाते हैं।
Lisa und Paul gehen oft in die kleine Stadt.
शहर में देखने के लिए बहुत कुछ है।
In der Stadt gibt es viel zu sehen.
Lisa को छोटे दुकानों पसंद हैं।
Lisa mag die kleinen Geschäfte.
Paul टाउन हॉल के लिए रुचि रखता है।
Paul interessiert sich für das Rathaus.
टाउन हॉल की वास्तुकला सुंदर है।
Das Rathaus hat eine schöne Architektur.
Lisa को शहर बहुत पसंद है।
Lisa liebt die Stadt sehr.
Paul को खोज का मजा आता है।
Paul genießt die Erkundung.
दोनों अक्सर यहाँ आते हैं।
Die beiden kommen oft hierher.
यहाँ कई रोचक स्थान हैं।
Es gibt viele interessante Orte.
Lisa और Paul शहर के कैफे में अक्सर जाते हैं।
Lisa und Paul besuchen oft das Café in der Stadt.
वे साथ में समय का आनंद लेते हैं।
Sie genießen die Zeit zusammen.
शहर में कई छोटे पार्क हैं।
Die Stadt hat viele kleine Parks.
Lisa और Paul पार्क में जाना पसंद करते हैं।
Lisa und Paul gehen gerne in den Park.
शहर में एक संग्रहालय भी है।
In der Stadt gibt es auch ein Museum.
Lisa और Paul संग्रहालय में बहुत कुछ सीखते हैं।
Lisa und Paul lernen viel im Museum.
शीर्षक खेल और फिटनेस।
Titel Sport und Fitness.
विवरण टॉम चढ़ाई के लिए अपना जुनून खोदता है और प्रशिक्षण के दौरान नए दोस्त बनाता है जो उसे महत्वपूर्ण सलाह देते हैं।
Beschreibung: Tom entdeckt seine Leidenschaft für das Klettern und lernt beim Training neue Freunde kennen, die ihm wichtige Tipps geben.
Tom एक युवा व्यक्ति है जो खेल से प्यार करता है।
Tom ist ein junger Mann, der Sport liebt.
एक दिn वो एक चढ़ाई केंद्र में जाता है।
Eines Tages geht in eine Kletterhalle.
वहां उसे अनुभवी चढ़ाई करने वाले मिलते हैं।
Dort trifft auf erfahrene Kletterer.
वे उसे मूल बातें सीखने में मदद करते हैं।
Sie helfen ihm beim Lernen der Grundlagen.
Tom प्रेरित महसूस करता है।
Tom fühlt sich inspiriert.
वो नियमित रूप से चढ़ाई करने का निर्णय लेता है।
Entscheidet sich, regelmäßig zu klettern.
वो अच्छे चढ़ाई के जूते खरीदता है।
Kauft sich gute Kletterschuhe.
हर शनिवार वो हॉल में अभ्यास करता है।
Jeden Samstag übt in der Halle.
वो चढ़ाई तकनीकों के बारे में बहुत कुछ सीखता है।
Lernt viel über Klettertechniken.
समय के साथ वो बेहतर हो जाता है।
Mit der Zeit wird besser.
उसके दोस्त उस पर गर्व करते हैं।
Seine Freunde sind stolz auf ihn.
वो कभी हार नहीं मानता।
Gibt nie auf.
उसे बेहतर होने में मजा आता है।
Es macht ihm Spaß, immer besser zu werden.
उसकी सहनशीलता उसे सम्मान दिलाती है।
Seine Ausdauer bringt ihm Respekt ein.
वो पाता है कि चढ़ाई उसका सच्चा जुनून है।
Stellt fest, dass Klettern seine wahre Leidenschaft ist.
वो एक प्रतियोगिता में भाग लेने की योजना बनाता है।
Plant, an einem Wettbewerb teilzunehmen.
टॉम चुनौती का इंतजार करता है।
Tom freut sich auf die Herausforderung.
रेस्तरां में
Im Restaurant.
एना अपने दोस्तों के साथ एक इटालियन रेस्तरां में जाती है और पहली चुनौती का सामना करती है, मेनू पर एक नई डिश खोजने की।
Anna geht mit ihren Freunden in ein italienisches Restaurant und erlebt ihre erste Herausforderung, ein neues Gericht auf der Speisekarte zu entdecken.
Anna और उसके दोस्त रेस्तरां में प्रवेश करते हैं।
Anna und ihre Freunde betreten das Restaurant.
वेटर उन्हें एक टेबल दिखाता है।
Der Kellner zeigt ihnen einen Tisch.
वे टेबल पर बैठते हैं।
Sie setzen sich an den Tisch.
हर कोई मेनू देखता है।
Jeder schaut sich die Speisekarte an.
Anna बहुत से इटालियन व्यंजन देखती है।
Anna sieht viele italienische Gerichte.
वो कुछ नाम नहीं समझती है।
Sie versteht einige Namen nicht.
Anna अपने दोस्तों से सुझाव मांगती है।
Anna fragt ihre Freunde nach Vorschlägen.
John Pasta Dish ka sujhav deta hai.
John empfiehlt das Pasta Gericht.
Anna sehmat hoti hai aur Pasta order karti hai.
Anna ist einverstanden und bestellt Pasta.
Waitress khana lati hai.
Die Kellnerin bringt das Essen.
Anna Pasta chakti hai.
Anna probiert die Pasta.
Use ye swadisht lagta hai.
Sie findet es lecker.
Uske dost bhi khush hain.
Ihre Freunde sind auch glücklich.
Khana ek safalta hai.
Das Essen ist ein Erfolg.
Mausam.
Wetter.
Ek apratyashit mausam parivartan ne yatriyon ke ek samuh ki yojanaon ko badal diya aur unhein nayi karyon ki yojana banane ke liye majboor kar diya.
Ein unerwarteter Wetterumschwung bringt die Pläne einer Gruppe von Reisenden durcheinander und zwingt sie, flexibel zu reagieren und neue Aktivitäten zu planen.
Samuh ne pahadon mein trekking karne ki yojana banayi thi.
Die Gruppe hatte geplant, in die Berge zu wandern.
Halanki, mausam puri tarah badal gaya.
Das Wetter änderte sich jedoch vollständig.
Tez barish shuru ho gayi.
Ein heftiger Regen setzte ein.
Pahadon mein trekking asambhav ho gaya.
Die Wanderung in die Berge wurde unmöglich.
Samuh ko apni yojanaon ko samayojit karna pada.
Die Gruppe musste umdisponieren.
Unhone iske bajaye paas ke shahar ka pata lagane ka nirnay liya.
Sie entschieden sich, stattdessen die nahegelegene Stadt zu erkunden.
Samuh ke kuch sadasya shuruaat mein nirash the.
Einige Mitglieder der Gruppe waren zunächst enttäuscht.
Lekin shahar ne kai apratyashit anubhav pradan kiye.
Doch die Stadt bot viele unerwartete Erlebnisse.
Wahan ek rangeen bazaar tha.
Es gab einen farbenfrohen Markt.
Bazaar mein unhone sthaniya kala aur swadisht vyanjan khoje.
Auf dem Markt entdeckten sie lokale Kunstwerke und Köstlichkeiten.
Samuh ka mood jaldi hi achha ho gaya.
Die Stimmung der Gruppe hob sich rasch.
Apratyashit parivartan ne apratyashit sahasik karya ka karan bana.
Die unerwartete Änderung hatte zu einem unerwarteten Abenteuer geführt.
Sham ko bhi khushi ke saath hotel laute.
Am Abend kehrten sie glücklich ins Hotel zurück.
Unhone lachila hona sikha tha.
Sie hatten gelernt, flexibel zu sein.
Agle din unhone sangrahalaya jane ki yojana banayi.
Am nächsten Tag planten sie einen Besuch im Museum.
Ve dilchasp pradarshaniyon ki pratiksha kar rahe the.
Sie freuten sich auf interessante Ausstellungen.
Vaikalpik yojana ne unhe khushi di.
Der alternative Plan hat ihnen Freude bereitet.
Mere shahar.
Meine Stadt.
Johanna apne grihanagar ke shahri vikas par vichar karti hai apne bachpan se lekar aaj tak aur isse jude samajik aur sanskritik parivartan ka vishleshan karti hai.
Johanna reflektiert über die urbane Entwicklung ihrer Heimatstadt, von ihrer Kindheit bis heute, und analysiert die damit verbundenen sozialen und kulturellen Veränderungen.
Apne bachpan mein shahar abhi bhi kafi chota tha.
In ihrer Kindheit war die Stadt noch recht klein.
Wo tang sadkon aur chote dukano ko yaad karti hai.
Sie erinnert sich an die engen Straßen und die kleinen Läden.
Samay ke saath usne dekha ki kaise naye awasiya bhavan banaye gaye.
Mit der Zeit erlebte sie, wie neue Wohnhäuser gebaut wurden.
In imaraton ne shahar ki shakl badal di.
Diese Gebäude veränderten das Gesicht der Stadt.
Sanskritik karyakramon ki sankhya bhi badh gayi.
Die kulturellen Veranstaltungen nahmen ebenfalls zu.
Ab aadhunik sangrahalay aur kala deerghaye hain.
Es gibt jetzt moderne Museen und Kunstgalerien.
Johanna dekhti hai ki shahar antarrashtriya ho gaya hai.
Johanna bemerkt, dass die Stadt internationaler geworden ist.
Vibhinn sanskritiyan ab dainik jeevan ka hissa hain.
Verschiedene Kulturen sind jetzt Teil des Alltags.
Duniya bhar ke vyanjanon wale restaurant hain.
Es gibt Restaurants mit Gerichten aus aller Welt.
Samajik sampark bhi vistar le chuke hain.
Die sozialen Kontakte haben sich ebenfalls erweitert.
Vibhinn deshon ke log yahan rehte aur kaam karte hain.
Menschen aus verschiedenen Ländern leben und arbeiten hier.
Johanna is vividhta par garv mehsoos karti hai.
Johanna ist stolz auf diese Vielfalt.
Mausam.
Wetter.
Ek mausam vaigyanik jalvayu parivartan aur iske deerghkalik prabhavon par ek vyakhyan deta hai jisme wo jatil vaigyanik siddhanton ko samjhata hai.
Ein Meteorologe hält einen Vortrag über den Klimawandel und seine langfristigen Auswirkungen auf globale Wetterphänomene, wobei er komplexe wissenschaftliche Theorien erläutert.
Wo jalvayu parivartan ki paribhasha se shuru karta hai.
Er beginnt mit der Definition des Begriffs Klimawandel.
फिर वो मौसम और जलवायु के बीच अंतर बताता है.
Dann erklärt er die Unterschiede zwischen Wetter und Klima.
वो बताता है कि जलवायु परिवर्तन प्राकृतिक मौसम के पैटर्न को कैसे प्रभावित करता है.
Er beschreibt, wie der Klimawandel natürliche Wettermuster beeinflusst.
वो कुछ उदाहरण देता है जैसे कि चरम मौसम की घटनाएं जो हाल के वर्षों में अधिक हो गई हैं.
Er führt Beispiele für extreme Wetterereignisse an, die in den letzten Jahren häufiger geworden sind.
वो जोर देता है कि इन परिवर्तनों को समझना कितना महत्वपूर्ण है.
Er betont, wie wichtig es ist, diese Veränderungen zu verstehen.
मौसम वैज्ञानिक भविष्य के पूर्वानुमानों के बारे में बात करता है.
Der Meteorologe spricht über die Prognosen für die Zukunft.
वो समझाता है कि कुछ क्षेत्र जलवायु परिवर्तन से अधिक प्रभावित होंगे.
Er erklärt, wie bestimmte Regionen stärker vom Klimawandel betroffen sein werden.
वो जोर देता है कि अनुकूलन और निवारक उपाय करना आवश्यक है.
Er betont, dass es notwendig ist, sich anzupassen und vorbeugende Maßnahmen zu ergreifen.
अंत में वो मुख्य बिंदुओं को संक्षेप में प्रस्तुत करता है.
Zum Schluss fasst er die Hauptpunkte zusammen.
वो ध्यान देने के लिए दर्शकों का धन्यवाद करता है.
Er bedankt sich beim Publikum für die Aufmerksamkeit.
वो उपस्थित लोगों को प्रश्न पूछने का अवसर देता है.
Er gibt den Anwesenden die Möglichkeit, Fragen zu stellen.
कई प्रश्न जलवायु परिवर्तन के स्थानीय प्रभावों से संबंधित होते हैं.
Viele Fragen beziehen sich auf lokale Auswirkungen des Klimawandels.
मौसम वैज्ञानिक हर प्रश्न का धैर्यपूर्वक और विस्तार से जवाब देता है.
Der Meteorologe beantwortet jede Frage geduldig und ausführlich.
एक मुस्कान के साथ वो अलविदा कहता है और कमरे से बाहर चला जाता है.
Mit einem Lächeln verabschiedet er sich und verlässt den Raum.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.